तर मग
नुसती उडी मारली तर 6 फुट अरग्या मारता येते आणि भगवंत कमीत कमी 400 फुटावर आहे तेव्हा त्याला तरी खाली आणण्यासाठी सगुणाची काठी लागते की जेणेकरून माझ्या उडीच्या टप्प्यात तो येईल. तेव्हा त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे. श्रवणा की दुसरी त्यांनी अशी व्याख्या केलेली आहे, फार छान आहे समर्थांची, ती सांगतो. ऐसे श्रवण सगुणाचे, म्हणजे नेहमी सगुण आणि निर्गुण दोन्ही एका ठिकाणी बोलत असतात. ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आणि असार जाणवणे त्यागावे जे वर सांगितलंय ना, त्याचा त्यांनी पुढे हे दिलेलं आहे. काय असार आहे आणि काय सार आहे हे पुढच्या ह्याच्यात त्यांनी उभीत सांगितलेलं आहे. की ऐसे श्रवण सगुणाचे अध्यात्म निरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आणि कीर्तन भक्तीची व्याख्या मग अशी जी सांगितली, त्याच्या जोडीला आपल्या गीतेमध्ये जी 9व्या अध्यायात केलेली ही आहे व्याख्या आहे. सततम व्याख्या कसली, वचनच आहे ते, म्हणजे भगवंताने दिलेलं वचन आहे. सततम कीर्तयंतो मा नित्ययुक्ता उपासते. त्याच्यावर माऊलीने फार भार केलेले आहे. माऊली असं म्हणतात, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे, ऐकण्यासारखं आहे त्यांची उपमा, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामच नाही पापाचे ऐसे केले. ऐसे माझे नामघोषे, ऐसे माझे नामघोषे नाही करीती विश्वाची दुःखे. पण माऊलींचा निगेटिव्ह अप्रोच कधी नसतो, ते दुःख नाश करून थांबत नाही, ते लक्षात येण्यासारखं आहे. ऐसे माझे नामघोषे नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगच महासुखे दुमदुमित भरले. पॉझिटिव्ह, त्यांचा नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच असतो. तुम्हाला दुःख नाहीसं केलं मला काही फारसं कौतुक नाही, सुखाचं काय केलं ते बोला. कारण सच्चित आनंद हा जो शब्द आहे, त्या आनंदाकडे जाण्यासाठी पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. म्हणून पहिली जी ओवी आहे ना, ती थोडी फोड करून बघूया. तरी कीर्तनाचे की नटनाचे, म्हणजे कीर्तनाचं हे नटन जे काही आहे त्याच्यामुळे प्रायश्चित्त ही जी काही कुणी ही आहे, हा जो कुणी एक आपण असं म्हणू प्रायश्चित्ताचा जो काही धंदा आहे शुद्ध करून घेण्याचा, त्याचा सगळा धंदाच बसवला याने. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, आपण म्हणतो ना की डोंबिवलीमध्ये ह्या ऑटो रिक्षा आल्यापासून सगळ्या व्हिक्टोरियावाला धंदा बसला. तसं माऊली असं म्हणतात, या कीर्तन तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्ताला काही कामच राहिलेलं नाहीये, कारण ते नामच नाही पापाचे, हे नाम घेतल्यामुळे पापाचं नावच उरत नाहीये. ऐसे केल्यामुळे प्रायश्चित्त कुणाला शुद्ध करणार आहे. तेव्हा या दोन व्याख्या सगुण आणि निर्गुण याच्या बघितल्यानंतर या सगुण आणि निर्गुण भक्तीसाठी काय काय लागतं किंवा कुठल्या प्रकारे आपण ही भक्ती करू शकतो, त्याला आपण जसं म्हणतो ना अभ्यासाला मटेरियल काय आहे, तसं रमेश जोशींनी हे बरंच मोठं भार आणलं होतं. एक रिझर्व्ह बँकेचा ऍक्ट, एक BR ऍक्ट, एक क्वेश्चन्स आणि आन्सर, हे सगळं मटेरियल असल्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यू देता येत नाही. तसं या भक्तीसाठी काय काय मटेरियल आपण जमा केलं आहे आत्तापर्यंतच्या अभ्यासात हे बघत जाऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल. की पहिल्यांदा आपण भगवंताची जी मूळ अवस्था बघितली ती निर्गुण आणि निराकार. त्या निर्गुण आणि निराकार अवस्थेमध्ये आपण काहीही कुठलीही भक्ती करू शकत नाही, त्यामुळे स्वस्थ बसणे ही भगवंताची भक्ती होते. जी आपले महर्षी कोडियाल नेहमी गाडी सांगत असतात, बाबांनो काहीही करू नका. ते निर्गुण निराकारातनं बोलत असल्यामुळे आमच्यासारख्या बापड्या सगुण साकार जीवाला ते कळत नाही, हा भाग वेगळा. म्हणून पहिला जो निर्गुण निराकार हा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्वस्थ, स्वस्थ शब्द सुद्धा मोठा मजेशीर आहे. स्वस्थित, स्वतःचं मूळ स्वरूप आहे त्यात जो स्थित आहे त्याला स्वस्थ म्हणायचं. आपण जेवताना म्हणतो ना स्वस्थ होऊन द्या, अहो मी तर स्वस्थ राहतो, मी जेवढं शक्य नाही, मला एक स्वस्थ तरी राहता येईल ते जेवता तरी येईल. तसं हा पहिला भाग झाला. नंतर आपण गेल्या 2 अभ्यास वर्गामध्ये जे भगवंताचे गुणधर्म, निर्गुणातल्या भगवंताचे जे गुणधर्म जीवाच्या दृष्टीने शोधून घेतले, ते जे बघितले ते सर्वज्ञ, सृष्टी निर्माता, सृष्टी नियंता, अदृश्य असूनही सर्वव्यापक, कारण इंद्रियाच्या तर कक्षेत येत नाही म्हणून, आणि अदृश्य सर्वव्यापक असल्यामुळे आपण त्याची मूर्ती करून त्याला दृश्य स्वरूपात आणतो. आणि त्याच्यामुळे सर्व व्यापकतेमुळे जो परमप्रेममय आहे असा भगवंत. हे भगवंताचे पाच गुणधर्म आणि त्याच्या जोडीला पतंजलीने सांगितलेले ते गुणधर्म आहे जे आपण नंतर बघणार आहोत. क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष हा ईश्वर. म्हणजे पाच क्लेश जे सांगितले ते विविध प्रकारचे विभिन्न कर्म, त्या कर्माचे होणारे विपाक, त्याच्यामध्ये जाती आयु भोग वगैरे त्यांनी पुढे सूत्रात सांगितलेले आहेत. आणि ते सगळे संस्कार रूपाने जिथे राहतात ते आशय कर्म, आशय म्हणजे वासना देह सूक्ष्म देह ज्याला आपण म्हणू दे, ह्या सगळ्याचा ज्याला स्पर्शही होत नाही किंवा ज्याच्या विस्मरणामुळे या सगळ्यांचा आपल्याला स्पर्श होतो आणि ह्याच्या पलीकडचा असा पुरुष विशेष हा ईश्वर. त्यामुळे हे ईश्वराचे भगवंताचे आणखीन नवीन गुणधर्म. म्हणजे आणखीन एक महत्वाचा गुणधर्म पुढच्या त्यांनी या सूत्रात सांगितलेला आहे, कालेन अनवच्छेदात. काल ज्याला स्पर्श करू शकत नाही, कारण आपण त्या दिवशी बघितलं की ज्ञानवृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण होत राहते तेव्हा आपल्याला कालाची जाणीव होते. आणि या कालाला हा काल भगवंताला स्पर्श करू शकत नाही कारण भगवंत ज्ञानवृत्तीच्या पलीकडे आहे. म्हणून त्यामुळे भगवंत हा फक्त अनुभवाने समजू शकतो, बाकी इतर कशानेही त्याचं फक्त ज्ञान होतं. फक्त अनुभवाने त्याच्याशी एकरूप होता येतं, तन्मय पावता येतं, त्याच्याशी सारुप्य पावता येतं, हे सगळं अनुभवाने होऊ शकतं. म्हणून हे सगळ्याच्या पलीकडे, कारण हा अनुभव ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे. त्याच्यामुळे त्यांनी त्रिकाला बाधित आणि सर्वांचा गुरु हे आणखीन त्याला दोन प्रॉपर्टीज त्यांनी जोडल्या. तर हे भगवंताचे आपण या सगळ्या अभ्यासातनं शोधून काढलेले गुणधर्म. आणि शिवाय अजर अमर अनादि अनंत अविनाशी हे सगळे आहेतच. सगळ्या अच्या बाराकडे आपण त्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या याच्यात बघितल्या. त्याच्यानंतर हे भगवंत जेव्हा सगुणात येतात, सगुणात जेव्हा ते अवतार धारण करतात, तेव्हा मात्र आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बरंच मटेरियल मिळतं की ज्याच्यामुळे आपण पास होऊन सेक्शनमध्ये बी ग्रेड म्हणून काम करू शकतो. त्याच्यातून पुढची पार्टी यायची आहे इंटरव्ह्यू रिलीज नंतरची, आत्ताच क्लेम लावून ठेवतो. तेव्हा त्याच्यामध्ये इथे जर आपण अभ्यास केला तर त्याच्यातनं आपल्याला भक्तीसाठी किती त्यातून मार्ग उपलब्ध होतात हे अभ्यास करण्यासारखे. प्रथम एकदा भगवंत सगुणात आला रे आला की त्याला नाम आलं, पहिली गोष्ट. नाम आल्याला कुणी डोळे मिटू नका. नाम आल्यानंतर त्याला त्याचा गजर आला हे लक्षात. आणि हे सगळं भगवंताचं वर्णन चाललं असल्यामुळे फक्त मी सांगतो, नाम आलं त्याला, त्या नामाचा गजर आला, त्याच्यानंतर त्याचं भजन आलं, मग ते अभंगात असेल किंवा गीतामध्ये असेल, त्याच्यानंतर त्याचं रूपवर्णन आलं. एक भगवंत सगुणात आल्यामुळे भक्तीचे किती विविध प्रकार आपल्याला मिळाले हे पहा. रूपवर्णन आलं, त्यांनी जे चरित्र लीला ज्यांनी केली असेल त्या लीलेतल्या चरित्र प्रसंगाचं वर्णन आलं, त्याच्याच बरोबर त्याचे स्वतःचे गुण त्या चरित्राला जे असतील त्याचं वर्णन आलं. म्हणजे एक भगवंत सगुणात आल्यामुळे भक्ताला किती प्रकारे जीवदान मिळालं हे बघा. भक्ती करण्यासाठी की नाम आलं, गजर आला, भजन किंवा गीत आलं, रूपवर्णन आलं, लीला प्रसंगांचं वर्णन आलं आणि त्याचं स्वतःचं गुणवर्णन आलं चरित्रातलं. एक आपल्या आपण यवकुस्त्रांचा अभ्यास करतोय म्हणून योगेश्वर श्रीकृष्ण हा अवतार आपण आपल्या इथे अभ्यासाला येऊ आणि त्याच्यामधून काय काय आपल्याला मिळतं अभ्यासासाठी हे पाहता येईल आपल्याला. आता श्रीकृष्ण अवतार म्हटलं की त्याचं नाम श्रीकृष्ण, गोविंद, गोपाळ, केशव, माधव हे सगळे आले. त्याच्याबरोबर आता हे नाव शब्दामध्ये घ्यायचं की स्वरात घ्यायचं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. नुसतं श्रीकृष्ण केशव म्हटलं तर भाव, पण श्रीकृष्णाय नमहा त्याला स्वर आलं. स्वर आलं की त्याला फ्रिक्वेन्सी आली, त्याला कॅरियर फ्रिक्वेन्सी आली, मग ते इमिशन फ्रिक्वेन्सी आली, रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी आली. त्या सगळ्या त्यात आपले जनुभवतज्ञ आहेत, ते आपल्याला सावकाशाला समजावून सांगतील सगळ्या फ्रिक्वेन्सी. पण एक स्वर आला, ध्वनी आला की त्याच्या मागून ह्या सगळ्या त्या ध्वनीचे सहाय्यक जे आहेत तुम्हाला घेऊन जाणार आहे भगवंताकडे ते सगळे आले. त्याच्यानंतर या नामाच्या जोडीला एखादा जप हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भजन किंवा गीत, आता ह्या गीताला हे पुन्हा स्वरमय असतं, अर्थमय असतं आणि तालमय असतं. त्यामुळे ह्याला ताल, स्वर आणि अर्थ झालं. आता रूप वर्णन हा पुढचा भाग आहे. आता हे रूप वर्णन भाषेमध्ये तरी असेल किंवा पुन्हा गीतामध्ये तरी असेल. मोर मुकुट पिकला पितांबर धारी असं जेव्हा वर्णन करतो आपण वनमाला गले मे वगैरे अनेक आपल्याला तिथली काव्य भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारी ही आपल्याला त्या भक्तीसाठी आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर गुणवर्णन. आता कृष्णाचे गुण आपण काय वर्णन करायचं, पण त्याच्या चरित्रातले जे काही आपल्याला गुण मिळतात, एक बाबा त्याचं शौर्य किंवा त्याचं चातुर्य, ज्या चातुर्याने त्यांनी पांडवांना प्रत्येक विलक्षण प्रसंगातनं कठीण प्रसंगातनं सोडवलं ते त्याचं चातुर्य. जरासंधाला मारताना त्यांनी जी काडी तोडून दोन भाग इकडे टाकले जे भीमाला कळत नव्हते, एक काडीचे भाग केले एक इकडे टाकला एक इकडे टाकला उलट करून की जे जोडले जाणार नाही जरेने संधीले म्हणून जरासंध असं त्याला म्हणत होते. तर हे त्याचं चातुर्य किंवा त्याचं धर्मज्ञान. नंतर त्याची गीता उपदेशकाची भूमिका की ज्या त्या उपदेशातून त्यांनी सगळ्या जगाला तत्वज्ञान भक्तिज्ञान आणि ब्रह्मज्ञान सांगितलं असं म्हणेन मी. ती त्या तो त्याचा गीता उपदेशकाचा गुण त्याच्याच जोडीला त्याचा लहानपणचा आपण असं म्हणू की ज्याच्या मंजुळ बासरीने सारं कुंजवन मोहित होत असेल त्याला एकाने फार चांगलं त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की माझी तनु ही बावरी माझी तनु ही बावरी कृष्णा हातीची बावरी अंतरीची सरगम उठी बोलवी श्रीहरी. तस हे आणि शिवाय त्याचं पुरुषोत्तमत्व हा सगळ्यात मोठा गुण पुरुषोत्तम योग म्हणून त्यांनी स्वतंत्र सांगितलेलं आहे. तर हे सगळे गुण हे आपल्या भक्तीसाठी म्हणून आपल्याला मिळतात. त्याच्याच बरोबर त्याच्या आयुष्यातले जे लीला प्रसंग आहेत त्याच्या आयुष्यातले विशेष प्रसंग किंवा चरित्रलीला याही आपल्याला अभ्यासासाठी मिळू शकतात, भक्ती करण्यासाठी मिळू शकतात. तसंच आपण वरती जे गुणधर्म त्याचे जे शोधून काढले ते तर आहेतच, पण आता ह्याच्यामध्ये इतकं सगळं आपल्याला हे भक्तीसाठी ज्याने आपण ज्या प्रकाराने त्याची भक्ती करू शकतो या भक्तीमधून एक फक्त भाग आपल्याला बघायला लागतो ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यातला त्याचं वैशिष्ट्य काय ते सांगायचं की आपण श्रवण आणि कीर्तन ह्या दोन गोष्टी एका ठिकाणी करतो सामुदायिक भक्तीसाठी म्हणून, म्हणजे एक कीर्तन करत असतो आणि अनेक श्रवण करत असतात. तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की एक समयावच्छेदे करून हे होत असतं. लक्षात घ्या, त्याची जेव्हा कॅसेट होते तेव्हा त्यातला कालाचा जो धागा आहे तो तोडला जातो. लक्षात घ्या, आणि कालाचा धागा तोडल्यामुळे एखाद्या कीर्तनाची किंवा ध्वनिफीत होते तेव्हा ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना उपयोगी पडते ऐकण्यासाठी. पण त्याच्यामध्ये एक तोटा असा असतो, लक्षात घ्या की ते मुद्दाम मी इथे तुम्हाला सांगण्याचा मी हे करतो आहे, धाडस करतो आहे असं म्हणून मी, की ह्या याच्यामध्ये आपल्याकडे शास्त्रामध्ये उपनिषद किंवा उपासना असं का म्हटलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जवळ बसूनच हे ज्ञान सांगण्याचं आहे, हे ज्ञान कॅसेटवर ऐकण्याचं नाही. का? तर हे त्याचं कारण आहे की एखादा गुरु म्हणा किंवा त्यातला तज्ज्ञ जेव्हा शिष्याना किंवा अभ्यासकांना स्वतःच्या सूक्ष्मदेहाच्या ऑरामध्ये बसून जेव्हा तो सांगत असतो तेव्हा त्याला उपनिषद म्हटलं जातं. आपल्या शास्त्रज्ञांना दूरदर्शन दूरश्रवण अनेक सिद्धी होत्या, त्यांना हे करता आलं असतं अशातला भाग नाही. त्यांनी मुद्दाम उपनिषद हे का सांगितलेलं आहे? जसं एका विशाल वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेक पांथस्थ त्याची छाया घेऊ शकतात, तसं एका विशाल असं मी म्हणेन विशाल सूक्ष्मदेहाचा ज्याचा ऑरा आहे कर्वे साहेब ते तज्ञ आहेत, ते सावकाशी आपल्याला सांगतील कुणाला शंका असेल तर स्थूलदेह सूक्ष्मदेह या विषयावर. त्याच्या या छायेमध्ये असं म्हणेन बसून त्याच्या ज्ञानाच्या सावलीमध्ये छायेमध्ये आधारामध्ये बसून हे ज्ञान घ्यावं लागतं, तेव्हा त्या ज्ञानामध्ये असलेला भगवंताच्या कृपेचा जो वर्षाव आहे ना तो तिथे डायरेक्टली होत असतो. कॅसेट केली की त्यातला हे कालाचं कनेक्शन तुटत, मग त्या कॅसेटने जे काय ऍक्सेप्ट केलं असेल तेवढं फक्त जात, कारण भगवंताची कृपा त्या कॅसेटवर सुद्धा असली पाहिजे. म्हणूनच कालाचं म्हणतो मी ना, काल तोडला ना तुम्ही दोन भाग केले ना, लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय धोका आहे मी तुम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या शॉर्टकमिंग काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजलं की ते हे करू नये असं मी म्हणत नाही, पण उपनिषद किंवा उपासना असं म्हणायचं कारण काय, ज्यांनी ही नवविधा भक्ती शोधून काढली नऊ प्रकाराने, ज्यांनी हा सगळा निळा शोधून काढला वर जाण्यासाठी, त्यांनी मुद्दाम उपनिषद आणि उपासना असं म्हणायचं हे कारण आहे. लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये म्हणून मुद्दाम आपल्याकडे हे मुद्दाम सांगितलेलं आहे की हा जो लाभ आहे ना आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. मुरारी बापून जर समोर गेल्यानंतर ऐकण्यात जी मजा असते त्याला आपण मजा म्हणतो बघा, ती मजा कॅसेटवर येत नाही. अरे ती मजा म्हणजे प्रभुकृपा असते ती. ठरवलं की नाही, तर त्याच्यामध्ये हा जो आपण व्यावहारिक भाषेत त्याला समजून त्यांच्या जिवंतपणाचा लाभ आपल्याला मिळत नाही असं. पण जिवंतपणा म्हणजे चैतन्य, त्यामुळे त्या चैतन्याचा जो भाग आहे, चैतन्याचा आविष्कार जो आहे, ज्याला आपण भक्तीच्या भाषेत प्रभुकृपेचा वर्षाव म्हणतो, तो वर्षाव तो इथे कमी होतो. म्हणून समोर ऐकणं किंवा समोर गुरुच्या संधीत बसून ज्ञान घेणं हा त्यातला जो भाग आहे, त्याच्यामध्ये हा थोडासा आतला भाग आहे म्हणून तो शक्यतो करावा, हा त्यातला विशिष्ट भाग आहे. आता कीर्तनामध्ये जेव्हा कीर्तन करतो माणूस, कीर्तन भक्ती करतो असतो म्हणून, तेव्हा त्याच्यामध्ये काय काय असतं, पहिल्यांदा शब्द असतो. या वरच्या सहा सात गोष्टी बघितल्या त्याच्यापैकी शब्द असतो, त्या शब्दाला अर्थ असतो, त्या अर्थाबरोबर त्याला स्वर असतो, ताल असतो, त्याचा अंगभूत गोडवा असतो, लक्षात घ्या, आणि कीर्तनकाराचा भक्ताचा भाव असतो. समजलं की नाही, आणि माझ्या दृष्टीनं हे सगळं जेव्हा असतं ना तेव्हा सगळ्याचा पूर्ण आनंद मिळतो, पूर्णापूर्ण मुदच्छ ते. आणि भाव या शब्दामध्ये मी काय काय माझ्या दृष्टीने काय काय येतं असं मला वाटतं, बघा आपण विचार करा त्याच्यावर. भाव या दृष्टीनं त्या भक्ताचा स्वभाव, त्याचं शील आणि संपूर्ण भगवंताची झालेली तन्मयता या तिन्ही गोष्टी भाव शब्दामध्ये कॅप्सूल आहे भाव शब्द. तेव्हा त्याच्यासारखं तो झालेला असतो म्हणून ती तन्मयता आपल्यापर्यंत पोचते, तिथून जे आलेलं असतं ते आपल्यापर्यंत पोहोचतो. ह्याच्यासाठी ते उपनिषद आणि उपासन असं सांगितलेलं आहे. ती तात्काळ आता आपण सगळे बोलायला लागणार असं म्हणायला काही हरकत नाही. हळूहळू नाही काळ वेळ, हे लक्षात घ्या, नाही काळ वेळ का म्हणतात की काळाशी जेव्हा आपण ते कनेक्शन तोडतो ना त्याचं, तेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो त्याला. नो नो डाऊट त्याला त्याच्यामध्ये सोय आहे, लक्षात घ्या, पण भाव नाही त्याचा. जितक्या प्रमाणात तुम्ही सोय बघणार ना, समजलं की, तितक्या प्रमाणात त्याचा भाव कमी होणार. आपण सायन्समध्ये शिकलेलो आहोत, व्हॉट इज लॉस्ट इन डिस्टन्स इज गेन्ड इन स्पीड. तुम्ही जर स्पीड वाढवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला डिस्टन्स जास्त कव्हर करायला लागतं, आणि डिस्टन्स कमी केलं तर स्पीड कमी, हा त्यातला भाग आहे. तसं जेवढी आपण सोय बघू याच्यामध्ये तेवढा त्याचा भाव, भावाचा लाभ कमी होतो, हा त्यातला भाग आहे. आता ही जी भक्ती आहे श्रवण आणि कीर्तन, ही आपल्याला थोडाच वेळ करता येते, दिवसाचे 24 तास काही आपल्याला करणं शक्य नाही, कारण आपण सामान्य संसारी प्रापंचिक माणसं आहोत म्हणून. तर उरलेल्या वेळामध्ये ज्या मगाशी आपण जे म्हणत होतो की भक्ती ही फुल टाईम असली पाहिजे, तर श्रवण भक्ती किंवा कीर्तन भक्ती ही उरलेल्या वेळात कशी करता येईल, त्याला समर्थने दिलेलं उत्तर आहे. पहिली श्रवण भक्तीची जी व्याख्या आहे ती त्याने असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सबंध दिवसभर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो जो मी ध्वनी ऐकतो, लक्षात घ्या, जो जो मी ध्वनी ऐकतो कानाने, तो तो त्या त्या सगळ्याचा निर्माता भगवंत आहे हे आपल्याला त्या क्षणी लक्षात आलं पाहिजे, म्हणजे ही भक्ती घडते. तसंच आपण जेव्हा कीर्तन करत असतो तेव्हा माझ्या ठिकाणून हा जो ध्वनी निघतो आहे कीर्तनाचा, त्या ध्वनीचं मूळ पुन्हा भगवंतच आहे हे त्या क्षणी कीर्तन करत असताना प्रत्येक क्षणी किंवा एरवी सुद्धा जेव्हा मी बोलत असतो तेव्हा, जेव्हा मी वाचेने काही व्यवहार करत असेल त्यावेळेला हे माझ्या लक्षात यायला पाहिजे की ह्या सगळ्याचा निर्माता भगवंत आहे आणि ज्या बुद्धीत मी बोलतोय त्याचा व्यापक भगवंतच आहे. या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर आपल्या हातून उरलेल्या वेळामध्ये जागृतीमध्ये संबंध ही श्रवण आणि कीर्तन मुक्ती घडू शकते. 11 वाजायला लागले, थांबा. जानकी जीवन स्मरण, जय जय राम श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ज्ञानकीर्तिमनस्मरण जय जय राम
नवविधा भक्ति से तीन भाग किंवा तीन प्रकारे वर्गीकरण करून त्या वर्गीकरणाप्रमाणे भगवान पतंजलीने सांगितलेले जे पाच क्लेश आहेत त्या क्लेशांचा नाश कशा तऱ्हेने होतो किंवा सुरुवातीला ते क्षीण कसे होतात हे पाहण्याचा आपण गेल्यावेळी थोडासा अभ्यास केला. त्यानंतर आपण श्रवण आणि कीर्तन या दोन्ही भक्तींचा भक्तीच्या दोन प्रकारांचा थोडासा आपण मुळापासून अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि त्या भक्तीचे दोन प्रकार बघून आपण त्या भक्तीचं फळ काय आहे की त्यांनी काय होतं हे इथून आपण आज सुरुवात करूया. आता गेल्या वेळच्या वर्गाचाच हा पुढचा भाग असल्यामुळे आजच्याही वर्गाचं नाव भक्ती समजत उमजत पतंजली किंवा भक्ती करत करत पतंजली असं म्हणायला काही हरकत नाही. इथे श्रवण आणि कीर्तन ह्या गेल्या वेळी आपण बघितल्याप्रमाणे सामुदायिकरित्या भक्तीचे दोन प्रकार जेव्हा केले जातात त्यावेळेला अनेक लोकांना अनेकविध समाजातील अनेक स्तरातील लोकांना त्याचा लाभ होतो म्हणून सामुदायिकरित्या ही भक्ती करता येते असं आपण बघितलं होतं. म्हणून त्या भक्तीचं निदर्शक म्हणून असं आपण असं म्हणतो नेहमी की श्रोता वक्ता पांडुरंग. आपण असं म्हणतो की देव पहाया गेलो तेथे देवची होऊन ठेलो तसं श्रोता वक्ता पांडुरंग म्हणताना तुकाराम महाराजांच्या अभंगात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुका झाला ते पांडुरंग. तेव्हा या भक्तीचं फळ काय आहे इथून आपल्याला आज सुरुवात करायची आहे. आपण बघितल्याप्रमाणे नवविधा भक्तीसाठी समर्थांचे जे चार दशक दशक चौथा आणि समास दहा त्याच्या आधाराने आपण हा थोडासा अभ्यास करत असल्यामुळे ते दशक ते समास मुळातच आपण वाचावे असं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी भक्तीचं फळ काय सांगितलं आहे इथून आपण सुरुवात करूया. समर्थांनी अगदी विचक्षण शब्दामध्ये ज्याला आपण एक्झॅक्ट असं म्हणतो की आपल्या पतंजलीच्या अभ्यासाला अभ्यासातून ज्याचं सूत्र सापडतं असं त्यांनी त्याची व्याख्या अशी केली आहे की श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे जानकी जीवन
जय जय राम.
आपण सुरुवातीला जेव्हा याचा अभ्यास केला होता तेव्हा आपण हा मुद्दा बघितला होता की आपल्याला होणारं ज्ञान हे नेहमी वस्तुनिष्ठ असतं आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया जी असते ती संस्कारनिष्ठ असते. त्यामुळे प्रत्येकाची विविध आणि भिन्न स्वरूपाची असते आणि त्याच्यामुळे आपल्याला जगामध्ये एवढी विभिन्नता बघायला मिळते त्याच्या जोडणी आणि जुळवणीमुळे. तर त्या क्रियेवरच समर्थाने कसा परिणाम होतो हे इथे सांगितलेलं आहे की ज्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो ती प्रतिक्रिया क्रिया अशा शब्दाने त्याने वापरल्या तिचा अर्थ क्रिया पालटे तत्काळ. म्हणजे तात्काळ आपण जसं म्हणतो ना आपणासारखे करती तत्काळ तत्काळ म्हणजे त्या क्षणीच क्रिया पालटे तत्काळ. आता इथे याचा अर्थ आपण असा आपल्याला घेता येईल सामान्य संसारी माणसाच्या दृष्टीनं की आपण श्रवण भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये सुरुवातीला अनेक तऱ्हेच्या प्रतिक्रिया त्याच्यावर उमटत असतील. त्यातल्या काही योग्य असतील काही अयोग्य असतील कारण ते प्रतिक्रिया याच्यामध्ये आपण ज्ञान सोडून उरलेले जे चार भाग आहेत म्हणजे विचार कर्म विकार सुरुवातीला आणि भावना हे चारही भाग प्रतिक्रियेमध्ये धरलेले कारण हे सगळे संस्कारनिष्ठ आहेत प्रत्येकाचे विभिन्न आहेत म्हणून. तर ही जी क्रिया आहे ही तत्काळ पालटण्यासाठी जेव्हा आपण ही श्रवण भक्ती करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये प्रथम सुरुवातीला काही अयोग्य प्रतिक्रिया उठत असल्या तर या श्रवण भक्तीचं फल म्हणून त्या प्रथम आपल्याला अयोग्य आहेत हे समजतं. समजल्यानंतर त्या श्रवण भक्तीच्या द्वारा क्षीण होतात क्षीण होऊन काही कालाने त्या थांबतात आणि थांबल्यानंतर अनुकूल प्रतिक्रिया किंवा योग्य प्रतिक्रिया ज्याला आपण म्हणतो त्या उमटायला लागतात आणि त्या प्रतिक्रियेने ही भक्ती श्रवण भक्ती आपली वर्धिष्णू होत राहते आणि त्याच्यानंतर ह्या क्रिया उमटायच्या थांबतात आणि मग आपल्याला संपूर्ण शांतपणे श्रवण भक्ती करता येते. मग त्याचा रोख जो आहे तो तिकडे आहे. आपण आपल्या व्यवहारात नेहमी पाहतोच, आपण नेहमी म्हणतो की माझं भाषण आपण शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपल्या सर्वांचा फार आभारी आहे, पण असं कधीच घडत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की कुणाचंही भाषण आपण आपल्या प्रतिक्रिया त्याद्वारेच ऐकत असल्यामुळे ते आपण कधीही शांतपणे ऐकत नसतो. त्यामुळे ह्यांनी समर्थाने मुद्दाम हे फळ सांगितलेलं आहे व्यवहारामध्ये. व्यवहारात याचं फळ असं आहे की कुठलंही श्रवण हे तुम्हाला तुमच्या मनातली प्रतिक्रिया त्याच्यावर न उमटता म्हणजे संस्कारनिष्ठ होऊ न देता ज्ञाननिष्ठतेने किंवा वस्तुनिष्ठतेने ते तुम्हाला ऐकता येते. हा त्या क्रियापालाटे तत्काळचा अर्थ आहे व्यवहारातला. भक्तीच्याद्वारा भक्तीमध्ये काय होतं तर त्याचा अर्थ त्याच्यामध्ये असा होतो की हा शांतपणा आल्यानंतर आपण अत्यंत एकाग्रतेने श्रवण करू शकतो. म्हणजे प्रथम शांतपणा येतो, नंतर एकाग्रता येते. एकाग्रतेची व्याख्या आपण सुरुवातीला बघितली की आपल्या या बुद्धीमध्ये किंवा चित्तामध्ये 11 मार्गातून जे काही ज्या काही ज्ञानवृत्ती क्षणोक्षणी उठत असतात त्यातल्या एका वृत्तीची फक्त निवड करणे प्रत्येक क्षणी आणि ती काही काळ चालू ठेवणे याला आपण एकाग्रता असं म्हटलेलं आहे. एकाग्र म्हणजे टोक. तर याचा अर्थ एकाग्रता असल्यामुळे ही श्रवण भक्ती एकदा तुमच्या प्रतिक्रिया त्याच्यावर उठेनाशा झाल्या म्हणजे जवळजवळ बाकी सगळे ट्रॅक बंद झाल्यानंतर हे एकाच मार्गात न येणारं जे श्रवण आहे ही श्रवण भक्ती आहे ही तुम्हाला एकाग्रतेने करता येते असा त्याचा अर्थ. आणि त्या एकाग्रतेचं पुढचं पाऊल किंवा पुढचं फळ आपण ज्याला म्हणू तो म्हणजे अतिशय आनंद होणं हा त्यातला भाग असतो. त्या एकाग्रतेतून आनंद निघतो म्हणजे प्रथम शांतपणा, त्याच्यातून एकाग्रता आणि त्याच्यातून आनंद आणि त्याच्यातून नंतर मग भगवंताविषयी आपल्या मनामध्ये निरपेक्ष प्रेमभाव निर्माण व्हायला लागतो. हे त्या श्रवण भक्तीचं फळ आहे. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ असं त्याचा अर्थ. म्हणून आपल्याकडे नेहमी भावे वेण भक्ती, भक्ती वेण मुक्ती, बळावेण शक्ती आपण संध्याकाळी आपण बघितलं. तर हा भगवंताचा प्रेमभाव प्रकट होणे आपल्या अंतःकरणामध्ये या सगळ्या भक्तीच्या प्रकाराचं ते फल आहे. त्यामुळे ते कशा प्रकारे होत जाईल हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रथम क्रिया पालटे तत्काळ म्हणताना शांतपणे तुम्हाला श्रवण भक्तीनं काही ऐकता येतं. त्याचा व्यवहारात तुम्हाला उपयोग होतो की शांत अत्यंत शांतपणे तुमच्या विरुद्ध काहीतरी घडत असलं तरी ते शांतपणे तुम्हाला ऐकता येतं पाहता येतं आणि त्याच्यामुळे ज्याच्यामुळे हे घडतंय त्याचं यथायोग्य आकलन ज्याला आपण वस्तुस्थिती निदर्शक दर्शन असं म्हणतो की ज्याच्यामध्ये कुठेही तुमच्या जीवभावाचा भाग असत नाही, ज्याच्यामध्ये संस्कारनिष्ठ प्रतिक्रिया असत नाही असं वस्तुस्थितीचं किंवा समोरच्या माणसाचं यथायोग्य दर्शन होण्यासाठी या शांततेची आवश्यकता असते. म्हणून शांतपणाने ऐकणं हे या श्रवण भक्तीचं फळ आहे. याच्यातून एकाग्रता निघते, या एकाग्रतेतून आनंद निघतो आणि या आनंदातून मग भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण होतो. या संदर्भामध्ये एका सत्पुरुषाचा चांगला अनुभव आहे हा मला आपल्या समोर इथे मांडायचा आहे या निमित्ताने. म्हणजे जो आपल्याला सर्वसाधारण माहिती नाही, आपल्याला संतांच्या ज्या चरित्राच्या कथा असतात त्या माहीत असतात की एकनाथाने विलक्षण शांती कशी धरली होती आणि त्याच्यामुळे त्याने त्या मुसलमानाचं हृदय परिवर्तन कसं केलं हे आपल्याला माहितीतल्या भाग आहेत किंवा गोष्टी आहेत. मी इथे एक वेगळी तुमच्यासमोर गोष्ट सांगणारी जी खरोखरी घडलेली आहे. आपल्या बँकेत जोशी म्हणून जे होते तिकडे याच्यात राहत होते तिकडच्या भागामध्ये, हा पांढरी टोपी घालून जे असायचे त्यांचे जे गुरु होते नाना महाराज श्री गोंदेकर त्यांच्या चरित्रातली घडलेली हकीकत अनुभव स्वतः जोशीने मला सांगितलेला आहे त्यामुळे तो आपण अप्रूव्ड आहे किंवा ऑथराईज्ड आहे असं धरायला हरकत नाही. त्यांनी स्वतः सांगितलेली हकीकत होती की एक दिवस म्हणे आमचे महाराज त्यांचा काही ट्रस्ट वगैरे तिथे काहीतरी मंदिर वगैरे असं होतं श्री गोंद्याला जे ते राहत होते आणि तिथे त्यांचा काहीतरी ट्रस्ट असा चालू होता. तर तिथल्या गावचे जे धनिक ग्रस्त होते श्रीमान धनवान म्हणजे आपण ज्याला लक्ष्मीपुत्र असे म्हणून ते एक दिवस आश्रमात आले आणि सांगायला झालं की तुमच्या या मठाला किंवा आश्रमाला किंवा ट्रस्टला मला काहीतरी सढळ हाताने सक्रिय मदत करायची इच्छा आहे या तुमच्या चांगल्या कार्याला. तर त्याच्यासाठी आपण उद्या सकाळी तुमचं सेक्रेटरी आणि तुम्ही महाराज असेल माझ्याकडे या आणि आपण त्याच्यावर चर्चा करू आणखी काय त्यातून निष्पन्न होईल त्याप्रमाणे कृती करू. महाराज म्हणाले ठीक आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मग हे महाराज आणि त्या आश्रमाचे जे सेक्रेटरी होते ट्रस्टचे ते असेच त्या महाराजांचे साधक होते. ते दोघेही जण त्या धनिक ग्रहस्थांच्याकडे सरपंचांकडे गेले. महाराज नेहमीप्रमाणे शांत, त्यांच्या चेहऱ्यावर भाव प्रसन्न, हास्य, त्यात कधीही बदल नाही. काहीही अनुकूल प्रतिकूल जरी घडलं तरी तिथे गेल्यानंतर आत गेले, या बसा झालं, त्यांनी विषय काढला. एवढ्यात काय झालं, त्यांच्या ज्या सौभाग्य होती त्या त्या स्वयंपाकघरातनं बाहेर आल्या. आणि बाहेर आल्यानंतर एका क्षणात त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी देणगी देण्याच्या उद्योगात आहेत आणि आपलं जे धन आहे ते याच्यातनं कमी होणार आहे. तेव्हा त्या महालक्ष्मीपेक्षा जवळजवळ कडक लक्ष्मीच्या जवळपास असल्यामुळे आणि त्या बाई तोंडाने अत्यंत खटकळ होत्या, वाचाळ होत्या, त्यामुळे एका क्षणात त्यांनी असा काही घडीमार सुरू केला या दोघांच्यावर अपशब्दांचा की एक क्षणभर त्यांचे पती गडबडून गेले. एक मिनिट दोन मिनिट झालं त्यांना वाटलं आता हा तोफखाना थांबेल, पण काही तो थांबण्याची चिन्ह दिसेना. सेक्रेटरी जे होते त्याही त्यांचाही पारा हळूहळू वर चढायला लागला की हा आपला असा अपमान बोलवून इथे करायचं कारण काय त्या सद्गृहस्थांना. बरं त्या सरपंचांचा चेहरा असा नाही पडला काळाभोर झाला की त्यांना कळेल ना क्षणभर काय करतात ते. आपल्या अगं अगं तू आज जा असं काही म्हणत होते, पण त्या बाईच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नव्हता. तिने शेवटी सांगितलं आत्ताच्या त्यांना हकलून द्या घराच्या बाहेर, हे लुटारू लोक असतात, हे वाटेल ते करून त्यांना पैसे काढतात असं म्हणून तिने ताबडतोब दोघांना घरातनं चालू लागायची आज्ञा केली. तेव्हा सेक्रेटरी अत्यंत रागाने कोपाने आतून पूर्ण भर भडकलेले कोपाविष्ट झालेले आणि महाराज शांत दोघे बाहेर पडले. ते हात जोडून मागण्यात महाराज क्षमा करा, असू दे असू दे, काही हरकत नाही. एवढ्यात बाहेर पडत असताना त्या बाईंच्या मनात काय आलं की त्यांची कडोसरीला त्यांनी पावली लावली, ती काढली, घे मेल्या असं म्हणाली. महाराजांना काही त्याचं सोयी सुद्धा नव्हतं, त्यांनी ती पावली उचलली, अशी कपाळा लावली, आपल्या खिशात ठेवली, सेक्रेटरी झाली ह्याची पावती द्या. या चार येण्याची त्यांना रिक्सर पावती द्या, कारण ट्रस्टला मदत आहे, आपल्याला देणगी नाहीये. त्यावेळेला त्यांनी सेक्रेटरीने तशाच रागाच्या अवस्थेने ती पावती फाडली, दिली. त्या बाईकाय घ्यायला तयार नाही, त्याने आपली त्या ह्याच्यामध्ये सरकवून दिली दरवाजाच्या आतल्या बाजूला, आणि धारकन दरवाजा लावला. आणि सेक्रेटरी रागाने लाल झाले, महाराज शांत, असे दोघे जण कसे बसे त्या आश्रमापर्यंत आपले आले. आल्यानंतर मग सेक्रेटरीचा राग उपाळून झाला, महाराज तुम्हाला काय म्हणावं, एवढी तुमची निंदा केली त्या बाईने, इतक्या तुम्हाला शिव्या घातल्या आणि तुम्हाला काहीच कसं नाही. महाराज चेहऱ्यावरची किंचितही शांती भेळली नव्हती. ते म्हणाले याच्या ह्याच काय आपण मानायचं ह्याच्यामध्ये, आपल्याला काय बरं तिची काय बोलली असेल तिच्या दृष्टीनं बरोबर आहे, आपण त्याचं काय मनाला लावून घ्यायचं. तुम्ही आहो ती महामाया एवढ्या तुम्हाला शिव्या घालत होती. महाराज सस्मिता बद्दल म्हणतात आपण त्या मायाच्या पलीकडे आहोत. आपण भगवंताचे चरण धरलेले असल्यामुळे ती कडक लक्ष्मी असू दे नाही तर महामाया असू दे, आपण त्या मायाच्या पलीकडे आहोत, आपण तिच्या मुद्दाम तिच्या अलीकडे कशाला जायचं. तेव्हा त्याच्यावर ते म्हणाले बर हे ठीक आहे, हे बा तुम्ही समजू शकतो की बा तुम्ही तुम्हाला लागलं नाही काही नाही हे, पण दुसरा म्हणे त्याच्यात मुद्दा असा आहे की तिने चार आणि दिले ते तुम्ही घेतलेत म्हणे, ते कशाला घेतले ते टाकून द्यायचे म्हणे. तिने काही का असे ना तिच्या मनामध्ये चार आणि द्यावे असं वाटलं की नाही त्या क्षणी, मग आपल्याला काय पत्रम पुष्पम फलम दोयम योमे भक्त्या प्रयच्छते. तिने चार आणि दिले तर आश्रमाला आपण चार आणि देणगी म्हणून घेऊया, आपण तिला दुसरं पावती दिली त्या चार आणीची, पण ते म्हणजे तुम्ही आधी कपाळ लावून घेतलेत म्हणजे तुम्ही लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी आहे, आपण ज्या भगवंताचे शरण धरलेले आहेत त्यांची ती पत्नी आहे, आपल्याला मातोश्री समान आहेत, तर त्यांचा आपण अनादर कसा करायचा. म्हणे हे इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण तुम्ही एक अक्षर सुद्धा बोलला नाही ते कसं नाही, म्हणजे तुम्ही आपल्या चेहरा हास्य ते हास्य, म्हणजे मी एवढ्या रागाने लाल झालोय आणि तुम्हाला काहीच कसं नाही त्याचं, म्हणजे तुमचं लक्ष कुठे होतं असं त्यांनी शेवटी विचारलं. म्हणे खरं सांगा माझं लक्ष कुठे होतं, म्हणे ज्या ऐका ज्या भगवंताच्या कृपेमुळे ती मला शिव्या देऊ शकत होती ना त्या भगवंताच्या कृपेकडे माझं लक्ष होतं, आणि ज्या भगवंताच्या विस्मरणामुळे तिला मला शिव्या द्याव्याशी वाटत होत्या त्या भगवंताकडे माझं लक्ष होतं, पण तिचं नव्हतं. तर हे श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्फळ. ते म्हणाले शिवाय तिला जो काही आनंद झाला होता ना मला शिव्या देण्यामध्ये तिला काहीतरी आनंद वाटत होता, तर माझं लक्ष तिच्या आनंदाकडे होतं, कसा तिला आनंद होतो याच्याकडे माझं लक्ष होतं, त्यामुळे मला आनंद होतो ना. तेव्हा मी ते आत्ताच सांगितलं की समोर कुठलाही प्रसंग जरी घडत असला तरी अशा वेळेला स्वतःच्या मनाची शांती घडू न देणं हे फक्त भगवंताकडे जर आपण लक्ष ठेवलं तरच जमतं. प्रत्येक गोष्टीच्या मागचा जो कर्ता भगवंत, निर्माता भगवंत, व्यापक भगवंत, प्रेममय भगवंत, या भगवंताकडे आपण लक्ष ठेवल्यानंतर जर समोरच्या गोष्टीचं श्रवण केलं तर समोरची व्यक्ती भगवंताच्या विस्मरणामुळे जे काही आपल्याला प्रतिकूल सांगत असते तिकडे आपलं लक्ष जात नाही, आपलं लक्ष भगवंताच्या चरणाशीच असत. हे श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, याचं उदाहरण आहे. आता आपण कीर्तन भक्तीकडे जाऊ. कीर्तन भक्ती ही आपल्या माहितीप्रमाणे आपल्याला जे कीर्तनातले भक्त म्हणून जे माहिती आहेत ते म्हणजे नारद पहिले प्रथम कीर्तनकार, ज्यांच्या आपण स्मृतीसाठी नारद विद्यापीठ, कीर्तनकारचं विद्यापीठ हे नारदाचं विद्यापीठ असं आपण मानतो. ती नारदाची गादी आहे म्हणून आपण नारदाला नमस्कार करत असतो. तसंच तुकाराम महाराज, नामदेव हे यांनी कीर्तन भक्ती केली. चैतन्य महाप्रभू यांनीही भक्ती केली, कीर्तन भक्ती कीर्तन भक्त म्हणून गाजलेले आहेत. तसंच आपल्या हल्लीच्या माहितीप्रमाणे लवकुशानेही भक्ती केलेली आहे. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण, वाल्मिकीने जेव्हा त्याला सांगितलं की तुम्हाला ही रामप्रभूची भक्ती करायची आहे श्रीरामायण गाऊन, हे कीर्तन भक्तीचा भाग आहे. आणि म्हणून त्यांनी मग बरंच पुढे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये, स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयता असू द्या मुद्रा अभिनय काव्य नव्हे हे अमृत संचय, आदरिले त्या रघुकुलभूषण रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण. तसंच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी कशासाठी? तर ज्ञानदीप लावू जगी. तर हे बघितल्यानंतर हा याचं जे फळ आपल्याला जे बघायचं आहे कीर्तन भक्तीचं, जसं श्रवण भक्तीचं फळ तसंही कीर्तन भक्तीचं फळ आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर एक मुद्दा, कीर्तन भक्तीने काय होतं हे बघण्यापेक्षा काय होऊ नये पथ्य म्हणून सांगितलेलं आहे की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावे. तर हे श्रवण आणि कीर्तन दोन्ही भक्तीच्या प्रकारांना लागू असल्यामुळे आपण ते अगोदर बघू, कारण तो एक मुद्दा मला आपल्यासमोर विचारायचा मांडायचा आहे आणि नंतर मग आपण कीर्तनाच्या भक्तीचं फळ बघू. आपण पाहिलं की श्रवण भक्ती ही ज्ञानेंद्रियाची भक्ती आहे, परंतु कीर्तन भक्ती ही कर्मेंद्रियाची भक्ती आहे. तर इथे एक सावधगिरी म्हणून तुकाराम महाराजांनी जो मुद्दा सांगितलेला आहे तो इथे आपल्याला थोडासा मुळापासून विशद करून बघायचा आहे. कारण काय आहे की कर्मेंद्रियातनं जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, जेव्हा एखादं कर्म करतो, मग ते भक्तीचं जरी असलं तरी आपल्या मनामध्ये त्या भक्तीविषयी मनात कलाची अपेक्षा निर्माण होण्याची शक्यता असते. हा विचार करण्यासारखा मुद्दा इथे असा आहे. म्हणून जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जर कीर्तन भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये आपण कर्मेंद्रियातनं लोकांसाठी काहीतरी करत आहोत म्हणून आपल्या मनात जर मोबदल्याची किंवा काहीतरी घेण्याची किंवा मागण्याची जर अपेक्षा निर्माण झाली तर हे कीर्तन भक्तीतलं मोठ्यात मोठं विघ्न आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. कारण काय होतं, त्याचा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की सगळी भक्ती ही जर आपण चित्तशुद्धीसाठी करणार असलो तर ही चित्तशुद्धी आपल्याला निरपेक्षतेतनं किंवा निष्कामतेतनं मिळणार असल्यामुळे ती करत असताना एक अपेक्षामध्ये निर्माण करणं हे म्हणजे ज्या चित्तशुद्धीसाठी आपण धडपड करतो त्याच्यापेक्षा चित्त मलिन करण्यासारखं आहे. ज्यांनी आपण चित्तशुद्ध करणार त्याच्याऐवजी त्या मार्गाने जर आपलं चित्त मलिन होणार असेल तर ते भक्तीमधलं विघ्न आहे, संकट आहे ते. याला उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्या अग्निशामक दलाच्या बिल्डिंगला आपण आपल्या हाताने आग लावण्यासारखं आहे. ज्यांनी आग विझवायची त्या बिल्डिंगला जर तुम्ही स्वतःच्या हाताने आग लावली तर त्याचा काय उपयोग आहे? किंवा तुम्हाला दुसरा आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण द्यायचं असेल, आपल्याला एखादी खोली जानकी जीवन आपल्याला जर एखादी खोली स्वच्छ करायची असेल, त्यातले सगळे केर कचरा घाण जर काढून टाकायचं असेल तर मुळात ती केरसुणी किती स्वच्छ आहे प्रथम बघायला पाहिजे. ती केरसुणी समजा जर सांडपाण्यात बुडलेली असेल चुकून तर ती खोली स्वच्छ व्हायची ऐवजी घाण जास्त होणार. तेव्हा म्हणून इथे अत्यंत सावधगिरीचा इशारा या दोघांनी देऊन ठेवलेला आहे, तुकाराम महाराजांनी दिलेला आहे आणि आपले महर्षी महाराष्ट्र वाल्मिकी त्यांनी दिलेला आहे. ते असं म्हणतात, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना, अवघ्या आशा श्रीरामार्पण, याचं हिंदी भाषांतर सुद्धा तितकं चांगलं झालेलं आहे, तेही मी आपल्याला सांगतो, कारण मराठी गीत रामायण हिंदीत झालेलं आहे. तिथे कवीने असं म्हटलंय, रुद्रदत्त मिश्रा म्हणून त्यांच्यातले महाकवी आहेत, त्यांनी असं म्हटलं, है स्वीकार्य नाही धन कांचन, है स्वीकार्य नाही धन कांचन, ते पुढे म्हणतात नाही दक्षिणा नाही दान कण, है स्वीकार्य नाही धन कांचन नाही दक्षिणा नाही दान कण, का तर धन का मूल्य न रखते मुनिजन, धन का मूल्य न रखते मुनिजन, त्याचं कारण रामार्पण कर सब सुख पाना, रामार्पण कर सब सुख पाना, बच्चो राघव नगरी याना रामायण के गीत सुनाना, रामायण के गीत सुनाना. हे आपण महाराष्ट्र वाल्मिकींचं बघितलं, तुकाराम महाराजांनी अत्यंत जळजळी शब्दामध्ये, म्हणजे शब्द वापरू नयेत असे शब्द वापरून ह्याच्याविषयी आपल्याला सावधगिरीचा इशारा दिलेला आहे, की चुकून सुद्धा या फंदात पडू नका असं ते असं म्हणतात. मी फक्त शब्द उच्चारतो, त्याचा अर्थ सांगत नाही, आपल्या सगळ्यांना कळेल. ते म्हणतात, कीर्तनासे विकरा, विकरा म्हणजे विक्री, विक्री म्हणजे फायदा, फायदा म्हणजे व्यापार, स्वतः काहीतरी मिळवणं, या सगळ्यासाठी त्यांनी विकरा शब्द वापरलेला आहे. कीर्तनासे विकरा मातेसे गमन, त्याच्यावर पुढे दुसरा दिन आहे झालेला आहे, याच्यावर मी काही भाष्य करत नाही. ते असं म्हणतात की देती घेती बरं का, ते नरका जाते ना, किती त्याच्याविरुद्ध त्याच्या बाबत ते सावध आहेत ते बघण्यासारखं आहे. की याचा अर्थ असा की घेती म्हणजे जे देती ते जर घेती, असा अर्थ आहे की ज्यांची देण्याची क्षमता आहे, जे देण्यासाठीच भगवंतांनी ज्यांना जन्माला घातलेलं आहे, त्यांनी जर घ्यायला सुरुवात केली तर नरकाच्या जाणं दुसरं काय आहे साधं, विचार करण्यासारखा मुद्दा मी मुद्दाम आपल्यासमोर मांडतोय. थोडासा या संदर्भात मुकदम तुकाराम महाराजांनी आपल्याला विघ्न म्हणून सांगितलं, म्हणून सांगतो की ज्यांची देण्याची क्षमता आहे, देण्यासाठीच जे जन्माला आलेले आहेत, त्यांनी घेण्याचा विचारही करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात देती घेती, म्हणजे जे देती ते घेती ते तर नरकात जाती. इथे मला या संदर्भात आपल्या समोर एक मुद्दा मांडायचा आहे, आपल्या विचारार्थ आपण सर्वांनी त्याच्यावर सावकाशीने विचार करा. आपल्या या समाजामध्ये देवाण आणि घेवाण याच्यामुळे मूल्याची कल्पना आलेली आहे, कुठल्या वस्तूचं मूल्य किती, आणि हे जड वस्तूंच्या बाबतीमध्ये योग्य आहे, समाजाने निर्माण केलेला हा नियम आहे की ह्या जड वस्तूचं हे मूल्य, ह्या वस्तूचं हे मूल्य, त्याच्यामुळे देवाणघेवाण आणि एक्सचेंज भारतात वगैरे जो पूर्वीचा प्रकार होता त्याच्याबद्दल हा एक्सचेंज आला. पण इथे मला आपल्यासमोर असा मुद्दा मांडायचा आहे की भगवंताचं ज्ञान, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो, याचं मूल्य कुठल्याही जड वस्तूने होऊ शकेल काय? आत्मज्ञानाचं मूल्य, भगवंताच्या ज्ञानाचं मूल्य हे कुठल्याही जड वस्तूंनी, पैशांनी, धनानी, कांचनाने, कशानेही होऊ शकेल का? ते पूर्णपणे अमूल्यच असत. त्यामुळे या आत्मज्ञानी लोकांच्या मनामध्ये विचार करण्यासाठी गोष्ट आहे की हे आत्मज्ञानी लोक किंवा संत किंवा गुरु आपण ज्यांना म्हणतो, हे कसलीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता तुम्हाला ज्ञान देत असतात, कारण त्यांना माहीत असतं की या धनाचं मूल्य, या आत्मधनाचं, आत्मज्ञानाचं मूल्य हे कुठल्याही जडवस्तूच्या धनाने होणार नाहीये. जडवस्तू आणि जडवस्तू याच्यामध्ये देवाणघेवाणीचा नियम योग्य आहे, पण हा नियम पातळी बदलल्यामुळे इथे लागू पडत नाही, कारण आत्मज्ञानाची पातळी ही मायक्रो किंवा मॅक्रो लेव्हलची आहे, आणि आपली जडवस्तूची पातळी ही व्यावहारिक पातळी आहे, ज्याच्यामुळे व्यवहार सुलभ व्हावा म्हणून आपण देवाणघेवाणीची पद्धत काढलेली असल्यामुळे आत्मज्ञान आणि पैसा, आत्मज्ञान आणि धन याची मुळात सांगड घालणं, हे जसं आपण जड आणि चैतन्याची सांगड घातलेली आहे आणि म्हणून आपण या बंधनात पडत असतो असं शंकराचार्य म्हणतात मिथ्यामुळे, तिथे जसे आपण बंधनात पडतोय जन्मानुजन्म, तसं ही सांगड घातल्यामुळे इथे आपण या कीर्तन भक्तीमध्ये विघ्न निर्माण करत असतो असं तुकाराम महाराजांना म्हणायचं. मग इथे प्रश्न असा उभा राहतो की ज्या आत्मज्ञानी माणूस किंवा गुरु किंवा संत ज्या शरीराच्या माध्यमातून हे ज्ञान जगाला प्रदान करत असतात, वाटत असतात, ज्यांच्या शरीराच्या माध्यमातून हे ज्ञान आपण लुटत असतो असं म्हणू आपल्यासाठी, तर त्यांचं शरीर चालण्याची जबाबदारी कुणावर आहे? त्याचं उत्तर सरळ आहे की ज्या शरीराच्या माध्यमातून आत्मज्ञानी किंवा ज्ञानी हे जगाला ज्ञान वाटत असतात, त्यांचं शरीर चालवण्याची जबाबदारी ही ऐकणाऱ्यावर किंवा श्रोत्यांच्यावर किंवा त्यांच्या शिष्यावर आहे, कारण त्यांचं शरीर यांच्यासाठी जिवंत असतं. लक्षात घ्या, त्यांना स्वतःच्या शरीराचा यत्किंचितही मोह नसतो, म्हणून आपलं काम झालं की 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली उठून जातात, माझं काम संपलेलं आहे या शरीरात आम्हाला अस्मितेचंही मोह नाही, शरीरात जे होणार काम आहे ते संपलं, म्हणून आपल्याला ही जबाबदारी आपल्यावर आहे की हे शरीर, यांचं शरीर टिकवणं आणि या शरीराला जिवंत ठेवणं ही आपल्यावर जबाबदारी आहे का? तर संतांनी आपल्या ज्ञानाची कधी रॉयल्टी मागितलेली नाही आहे. लक्षात घ्या, रेडिओवर जर तुम्ही गेलात ना, आता माझा रेडिओशी अनेक वेळा संबंध येतो म्हणून सांगतो, रेडिओवर तुम्ही गेलात की ते म्हणतात तुला म्हणजे तुकाराम महाराज अभंग म्हणा का बुवा, त्यांना रॉयल्टी द्यावी लागत नाही. नवीन कुणी जरी कवी आला की तो त्याला ताबडतोब तुझ्या रॉयल्टी पोचवायला लागते. पण संतांनी रॉयल्टी म्हणजे राजकीय मार्गाने मिळणारे चहा पाणी ज्याला म्हणतो आपण रॉयल्टी, ही कधीही मागितलेली नाही आणि त्याची कधी त्याची अपेक्षा नव्हती. तसंच आपण याच संदर्भामध्ये पूर्वी आपल्याकडे ही पद्धत होती पण हल्ली नाही आहे म्हणून मी सांगतोय. संन्यासी ही आपल्याकडची एक अशी एक संस्था होती असं म्हणतो मी.